आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या. देशभरात सहमती निर्माण करून दोन टप्प्यात अंमलबजावणी होणार. शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चित करणं, रबी हंगामासाठी खतांवर पोषण मूल्य आधारित अनुदान आणि 63,000 गावांमधल्या आदिवासींचं जीवनमान उंचवण्यासाठीच्या योजनांनाही केंद्र सरकारची मंजुरी. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात कृषी उत्पन्न 31 लाख मेट्रिक टनांनी वाढण्याची आशा. आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या चिनी खेळाडूवर मात. एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज स्वीकारल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भातल्या विविध कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर याची अंमलबजावणी कधीपासून करायची याची तारीख निश्चित होईल, पण सरकारच्या याच कार्यकाळात याची अंमलबजावणी सुरू होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कालच स्पष्ट केलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
इसका इम्प्लीमेंटेशन दो फेजेस में होगा, जैसा कि कमेटी के रिकमेंडेशंस में है. फर्स्ट फेज में लोकसभा और असेंबलीज के इलेक्शंस को साइमल्टेनियस कराने का प्रयास होगा, और उसके सेकेंड फेज में लोकल बॉडी इलेक्शन जो है ग्राम पंचायत, जिला पंचायत, ब्लॉक में पंचायत समिति और जितने भी अर्बन लोकल बॉडीज हैं, चाहे म्यूनिसिपैलिटीज हो, चाहे म्यूनिसिपल कमिटीज हो, चाहे म्यूनिसिपल कॉरपोरेशन हो, उन सब के लोकल बॉडी इलेक्शंस को विद इन 100 डेज ऑफ जनरल इलेक्शंस में करवाना.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गेल्या वर्षी स्थापन केली होती. समितीकडे आलेल्या 80% प्रतिक्रिया या प्रस्तावाच्या बाजूने होत्या. बहुतांश राजकीय पक्षांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती असं वैष्णव म्हणाले. समितीच्या शिफारसींवर आता देशभरात मोठ्या प्रमाणात विस्तारानं चर्चा होईल आणि सहमती निर्माण केली जाईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर महत्वाच्या निर्णयांविषयी ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
पीएम आशा अर्थात पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची आज मंजुरी मिळाली. डाळी तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह यात किमान आधारमूल्य आणि बाजारभाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं, ग्राहकांसाठी बाजारभाव स्थिर ठेवणं यावर यात भर दिला आहे. 15व्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात यासाठी 35,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रब्बी हंगामाकरता 24,475 कोटी रुपयांच्या पोषण मूल्य आधारित खतांच्या सबसिडीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. फॉस्फेट आणि पोटॅश आधारित ही खतं आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सवलतीत, परवडणाऱ्या दरात आणि वाजवी किमतीत खतं मिळतील असं वैष्णव यांनी सांगितलं. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. पायाभूत सुविधा विस्तारणं, आर्थिक सक्षमीकरण, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा या अंतर्गत दिल्या जाणार आहेत. सुमारे 550 जिल्ह्यातल्या 63,000 गावांमधल्या 5 कोटींपेक्षा जास्त आदिवासींना याचा फायदा होईल. चंद्रयान 4 मोहीम, शुक्र मोहीम आणि सुधारित गगनयान मोहीम तसंच भारतीय अंतराळ स्थानकाच्या स्थापनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 2040 चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक तयारी करणं, त्यासाठी यान चंद्रावर उतरवणं आणि त्यानंतर त्याला पृथ्वीवर परत आणणं या चंद्रयान 4 मोहिमेचा भाग आहे. यासाठी आवश्यक स्वदेशी बनावटीचं अंतराळ यानाच्या निर्मितीलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या क्षेत्रातलं राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या क्षेत्रातलं उत्कृष्ट प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिलं जाईल.
उद्योजकांना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून हे राज्य आता उद्योगस्नेही झालं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. राज्यातल्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात उद्योग क्षेत्राला रेड कार्पेट सुविधा तसंच एक खिडकी योजना असल्यामुळे राज्यात उद्योग क्षेत्र विकसित होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या मदतीनं स्वतःची इकोसिस्टम तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या प्रकल्पातून 4,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाअंतर्गत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या काळात सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं आहे. या आरोग्य शिबिरात राज्यभरातल्या 1,500 रुग्णालयांचा समावेश असेल. झोपडपट्ट्यांमध्ये वाड्यावस्थांवर 25,000 अधिक शिबिरं आयोजित केली असून सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचं ध्येय निर्धारित केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामातलं धान्य उत्पादन सरासरीच्या तुलनेत सुमारे 31 लाख मेट्रिक टनानं वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी व्यक्त केली. राज्यातल्या खरीप हंगामातल्या पिकांना पावसानं दिलेली योग्य साथ आणि अनुकूल हवामानामुळे यंदाचं खरीपातलं धान्य उत्पादन चांगलं येण्याची आशा आहे. खरीप हंगामाचा पहिला अंदाज हाती आला असल्याचं त्यांनी सांगितलं. चीन खुली बॅडमिंटन बीडब्ल्यूएफ सुपर 1000 स्पर्धेत आज महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजुंगवर मात केली. तिनं 26-24 21-19 अशा सरळ सेट्समध्ये ग्रेगोरियाला पराभूत केला. आजच्या इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप संगिया इमाद फारुकी तर दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि बी सुमित रेड्डी पराभूत झाले. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी 100 खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. या रुग्णालयात महिला आणि 12 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था केली असल्याचं पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. गणेश विसर्जनानंतर विविध चौपाट्या समुद्र किनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे 2 दिवसात 363 मेट्रिक टन घनकचरा संकलित केला तसंच सार्वजनिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरचं निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा महानगरपालिकेनं 500 निर्माल्य कलश आणि 350 जास्त वाहनं उपलब्ध करून दिली होती. त्यातून सुमारे 550 टन निर्माल्य संकलित झालं असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. हे निर्माल्य 37 सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये पाठवलं असून येत्या महिनाभरात त्याचं सेंद्रिय खत तयार होईल. पुणे शहरात एकंदर 3,74,148 गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पुणे महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी बांधलेल्या 45 हौदांमध्ये 1,01,281 मूर्तींचं तर 516 लोखंडी टाक्यांमध्ये एकंदर 2,82,604 मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेनं मूर्ती दान करण्यासाठी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. 239 ठिकाणी उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात 1,76,067 मूर्ती दान केल्या आहेत. घनकचरा विभागाचे प्रमुख आणि महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी दिल्याबद्दल भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचं काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राहुल गांधी यांना इजा पोचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. पोलाद क्षेत्रात हरित क्रांती शाश्वत नवोन्मेष या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला संबोधित करताना वर्मा यांनी स्टील क्षेत्रात शाश्वत कार्यपद्धती आणि नवनिर्मितीवर भर देण्याचं महत्व अधोरेखित केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारसी केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वीकारल्या. देशभरात सहमती निर्माण करून 2 टप्प्यात अंमलबजावणी होणार. शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चित करणं, रबी हंगामासाठी खतांवर पोषण मूल्य आधारित अनुदान आणि 63,000 गावांमधल्या आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या योजनांनाही केंद्र सरकारची मंजुरी. यंदाच्या खरीप हंगामात राज्यात कृषी उत्पादन 31 लाख टनांनी वाढण्याची आशा आणि चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या चिनी खेळाडूवर मात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.